خطیب مکمل ایمان بیان کرے ناقص ایمان بیان نہ کرے ऐं ॿुधण वारा बि जॾहिं अचनि त हिते हिन जे लाइ न अचनि त पोइ शाइरीअ मां मज़ो वठिणो आहे या सुर ऐं गुर मां मज़ो वठिणो आहे, मज़े वठण जे लाइ न अचनि बल्कि ईमान हासिलु करणु ऐं जेतिरो ईमान आहे उनखे वधाइण जी नियत सां अचनि, छो त हीअ आज़ादारी ईमान अता करण वारी शइ आहे। हिन करे ॿाहिरि निकिरी बि हिक ॿिए खां इहो न पुछो त मज़ो आयो या न, इहो पुछो ईमान ताज़ो थियो या न, ईमान जे दर्जे में इज़ाफ़ो थियो या न, ऐं ज़िमेदारी थी बणिजे त पोइ अहिड़ो माण्हू हिन स्टेज ते विहारियूं जेको ईमान ॾियण वारो आहे। ऐं हिन ते कल्ह कुझु अर्ज़ु कयो, हिकिड़ो जुमिलो अर्ज़ु करे जेको आहे ख़िदमत में अर्ज़ु कंदो, दीन ऐं ईमान केरु थो ॾेई सघे? छा दीन ऐं ईमान ॾियण जे लाइ को ख़ासि फ़न खपे थो, को ख़ासि लफ़ाज़ी खपे थी, को सुर खपे थो? जी न, बुनियादी तौर ते अगरि ईमान कंहिंखां मिलंदो त उहो उनखां मिलंदो जंहिं वटि ईमान आहे। अगरि हुनजे पंहिंजे खीसे में ई ईमान कोन्हे त ॿिए खे न ॾेई सघंदो, जंहिं वटि पाण वटि 5 रुपया कोन त कहिड़े खे न ॾेई सघंदो। तंहिंजे करे अगरि अहिड़े माण्हूअ खे अगरि विहारियो जंहिं वटि पाण वटि ईमान न हुजे त ईमान न ॾेई सघंदो, जेतिरो वणेसि फन हुजेसि, जेतिरा वणेसि लफ़्ज़ हुजनि, जेतिरो वणेसि सुर हुजे, सुर सां ईमान न आहे, लफ़्ज़नि सां ईमान न आहे। जेको विहण वारो आहे उहो अगरि बा ईमान आहे ऐं पोइ दीन थो बयानु करे त इहो ईमान मिलंदो। तंहिंजे करे अहिड़े शख़्स खे विहारियो जंहिंजो तव्हां ज़िंदगी में ॾिसो था त बाक़ी किरदारु मोमिननि वारो किरदारु आहे, ईमान वारो किरदारु आहे। अहिड़े शख़्स खे न विहारियो जंहिंजो किरदारु बुरो आहे, उहो पोइ ईमान न ॾेई सघे। इन करे तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयमि त हीअ आज़ादारी ईमान अता करण वारी शइ आहे, तंहिंजे करे इन नियत सां ई अचणु खपे ऐं इन नियत सां ई इंतिखाबु थियणु खपे हिन मेंबर ते विहण वारे जो, त असांखे दीन हासिलु करिणो आहे। हाणे अहिड़ो माण्हू विहारियूं जेको दीन ऐं ईमान ॾेई सघे। नंबर टे, तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयमि त हीअ आज़ादारी हाणे सादी आज़ादारीअ खां निकिरी इमाम ज़माना अलाम जे इनकलाब जे तयारियुनि जे लाइ दुनिया में सभु मज़लूम हिकिड़ी जाइ ते गॾु पई करे, करबला इहो मर्कज़ आहे ऐं हुते सॼी दुनिया जा मज़लूम गॾु पिया थियनि। हिन हवाले सां हिकिड़ो जुमिलो अर्ज़ु करे अॼु जे मौज़ू जी तरफ़ अचूं था। जीअं अर्ज़ु कयो कल्ह वारी गुफ़्तगुअ में त पोएं हिन मुहर्रम में करबला में 2,20,00,000 आज़ादार जमा थिया हुया हिन चहलम जे, चहलम जे लाइ घणी ताक़ीद चल आहे त चहलम कोशिशि कयो त करबला में थींदो। हिकिड़ो गुफ़्तगु तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु थो कयां त हिकिड़ी मां जाइ ते मां पढ़ियो ॿिए कंहिं ॿी ॿ ईरानियुनि जो पाण में गुफ़्तगु। हिकिड़े जो तूं मूंखे सुञाणे थो ऐं इहो ॾिस त भला मां अहिड़ो आहियां जो इमाम ज़माना जॾहिं अचनि त मां उन्हनि 313 में शामिलु हुजां जेके सभिनी खां पहिरियां ईंदा, छो त इमाम अलाम जेको पंहिंजे इमाम हुजण जो ऐलान फरमाईंदा शुरूअ में, उहो हरम ख़ुदा में ख़ाने काबा जिते हिजरे अस्वद आहे ऐं मक़ाम इब्राहिम इन जे विच ते बीहंदा ऐं ऐलान फरमाईंदा अनल महदी मां महदी आहियां। फौरन 313 माण्हू मौला जा साथी जमो थी वेंदा। इहे 313 उहे न आहिनि जेके हुन वक़्तु ज़िंदा हूंदा, थी सघे थो केरु पोयां गुज़ारे वियो हुजे पर लाइक़ु हुजे उहो बि ज़िंदा थींदो। हिन 313 में मालिक अश्तर जो नालो बि शामिलु आहे। मालिक अश्तर बि अहिड़ी शख़्सियत आहे जेका इमाम जो अची मददगार बणिजंदी। इहे पोई तारीख़ मां यानी पूरी इंसानियत जे तारीख़ जा हिकु मुंतखब थियल मोमिन ऐं मुजाहिद जेको थियो कुझु हुन दौर जा बि हूंदा। ई ईरानी हिकु ॿिए बि ॻाल्हाइनि पिया, हिकिड़ो चए यार तूं मूंखे ॿुधाए मां मुंहिंजो जहिड़ो किरदारु आहे त छा मां हुननि 313 में हूंदुसि? त ॿिए ॾिसी चयोसि यार कहिड़ा तो पंहिंजा हाल पुछे, असां त उन 2,20,00,000 जो बि हिसो कोन हुयासीं जेके करबला में पोएं साल जमा थिया हुया। असां त 2,20,00,000 जो ई हिसो कोन आहियूं, 313 में किथां शामिलु थींदा? हिन करे इंसान खे पंहिंजे किरदार जे तरफ़ नज़र रखणु खपे, ईमान जे तरफ़ नज़र रखणु खपे त मां कहिड़ी जाइ ते आहियां। असां त हुननि अञा 2,20,00,000 जो बि हिसो न बणियो, त जेकर ही आज़ादारी सब रस्तो ॾेखारण आहे हर आज़ादार खे ऐं हर इंसान खे त वञो करबला वञो। करबला आहे मर्कज़ जंहिंजे पासे असांजी आज़ादारी असांखे वठी वञे थी पई, चाहे असां चाहियूं न चाहियूं असांखे वठी पई वञे हुन पासे, करबला जे पासे। हाणे सवाल इहो आहे त आज़ादारी जी हक़ीक़त इहा आहे, दीन जी हक़ीक़त छा आहे? दीन सां खे थो चयो वञे, असां वटि कुझु दीन जे हवाले सां ॻाल्हियूं ॻाल्हियूं थियनि थियूं, उहे तव्हांजे ख़िदमत में रखां थो ताकी तव्हां पाण ॾिसो त इहो दीन आहे या न आहे। सभ खां पहिरीं जेको असां वटि दीन बयान थो कयो वञे, दीन बयान करण जो बजट उन जो इहो मेंबर आहे इमाम हुसैन अलाम जन क़ाइमु फरमायो आहे, न तव्हां बयान थो थिए। हिकिड़ो महराब आहे जेको जुमे जे ॾींहुं ख़ुतबे में कुझु बयान थो थिए, लेकिन अक्सर त असां वटि जुमे जा ख़ुतबा उहे हूंदा आहिनि जेके अरबीअ में हूंदा आहिनि, न पढ़ण वारो सम्झनि वारा छा थो पढ़ा, न को ॿुधण वारे खे ख़बर आहे त छा थो चयो वञे, बसि हिकिड़ो जेके चइजे त कर्ज़ु ॾियण त लाहे थो छा जी न। इहे जुमे जा ख़ुतबा बुनियादी तौर इन करे आहिनि ताकी मक़ामी ॿोलीअ में उन्हनि खे नसीहत थिए हर अठे ॾींहुं घटि में घटि, छो त जिते बि तव्हां वञो शैतान जी दावत मिले थी पई, जिते बि वञो शैतान जी दावत मिले थी पई। जिते बि तव्हां वञो शैतान जी दावत मिले थी, बाज़ारि में वञो शैतान जी दावत आहे, पोइ चैनल खोलियो शैतान जी दावत आहे, अख़बार पढ़ो शैतान जी दावत, हर तरफ़ खां रोज़ानो ऐं रोज़ ख़बर नाहे केतिरा दफ़ा शैतान जी दावत मिले थी। इस्लाम चए थो घटि में घटि हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं जुमे जो पंहिंजे लाइ फ़ारिग़ कयो ताकी कोई तव्हांखे ख़ुदा जी तरफ़ सॾण वारो हुजे। जुमे जो ख़ुतबो इन जे लाइ, लेकिन असां अरबीअ में पढ़ी कर्ज़ु लाहे छॾियो, हलिया वेंदा आहियूं इहो कर्ज़ु नथो लहे, इन जो ख़ुतबो सही थियो थियो। बहरहाल ॿचायूं हुन जे तव्हां इहे असांखे दीन जो नालो जेको आहे ॿुधण में अचे थो। हाणे हितां छा छा ॿुधायो थो वञे उहो तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयां थो। जेको असांजे मुआशरे में दीन सम्झो थो वञे उहे छा छा शयूं आहिनि उहे तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयां थो। सभ खां पहिरीं त अंबिया ऐं मुंहिंजा वाक़ियात बयान था कया वञनि, इहो घणो इहो ई असांजे मेंबर ताईं हज़रत आदम जी ज़िंदगी जा वाक़ियात, हज़रत नूह जी ज़िंदगी जा वाक़ियात, हज़रत इब्राहिम जी ज़िंदगी जा वाक़ियात, हीअं थियो हीअं थियो हीअं थियो, हज़रत मूसा, हज़रत ईसा, हज़रत अयूब, हज़रत यूनस वग़ैरह वग़ैरह अंबिया जी ज़िंदगी जा वाक़ियात। अहिड़े नमूने सां वरी हेठि अचो त रसूल अकरम खां वठी आख़िरी इमाम ताईं जी ज़िंदगी जा वाक़ियात असां वटि बयान था थियनि, वाक़ियात बयान था थियनि, विलादत शहादत हुन जा वाक़िया मौजज़ा इहो सभु, इहो सभिनी खां वधीक छायल आहे। छा हज़रत आदम अलैहिस्सलाम जी ज़िंदगी जा वाक़ियात दीन? अगरि हज़रत आदम जी ज़िंदगी जा वाक़ियात दीन आहे त छा रसूल अकरम जन इहे वाक़िया ॿुधाइण पिया चाहियां जे त इहो जहिड़ो थी पियो मके में चाचो बि छॾे पियो हलियो अबू लहब, अबू लहब हालांकि चाचो आहे ऐं पहिरियां रसूल अकरम सां इलाही मुहबत हुयसि, रसूल अकरम जे विलादत जी जॾहिं मुबारकबाद ॾियण लाइ कनीज़ वियसि, हिनजी पंहिंजी कनीज़ सुवेब आहे, हुनखे आज़ादु करे छॾी ख़ुशीअ में, इंतिहाई मुहबत रखण वारो अॻु में। लेकिन जॾहिं खां वठी रसूल अकरम जन ही दीन जो पैगाम ॾियणु शुरू कयो त पहिरियों दुश्मन अबू लहब, रसूल अकरम जन तकरीर करे रहिया त अची चुका आहे उहो बदतमीज़ी करण लॻो ऐं चवंदो तुंहिंजो इहो हथु भॼे मोहम्मद जिस खणी तकरीर थो करे। रसूल अकरम त जवाबु कोन ॾिनो पर अलाह जवाबु ॾिनो, तबती अदा अबी लहब अबू लहब तुंहिंजा ॿई हथु भॼनि वतब ऐं बाहि में वञे। अबू लहब इन तव्हां पियो रसूल अकरम तव्हां जहिड़ो कयो त हज़रत आदम जा किसा न ॿुधाया, ॾाॾे आदम जा किसे तव्हां कहिड़ो जहिड़ो कयो, अरब त पाण किसे ठाहिण में मशहूरु हूंदा, रातियुनि जूं रातियूं वेही ठाहियल किसा ॿुधंदा, पोइ अंबिया नबियुनि जे किसे ॿुधण में कहिड़ो हुनखे चुको आहे ख़लल थो पए। अबू जहल जी हिन करे दुश्मनी, अबू सुफ़ियान जी हिन करे दुश्मनी, हीअ सभु पंहिंजो पाण खे हज़रत इब्राहिम अलाम जो वारिस था सॾाइनि, काबे जो वारिस था सॾाइनि, त जेकर हज़रत हज़रत इब्राहिम जा किसा पिया ॿुधाया रसूल अकरम जो उन्हनि तां जहिड़ो थियो, हुन तां दुश्मनी थी जिन किसनि तां कहिड़ी दुश्मनी? इन मां मालूम थियो त बुनियादी तौर किसा दीन न आहिनि, किसा कहाणियूं इहे वाकियात दीन न आहिनि। अगरि इहो ई दीन हुजे हा त काफ़रनि खे कोई एतिराज़ कोन्हे, ॿुधण में कोई उन्हनि खे परेशानी न थिए हा। हाँ असा इन एतरो बुधायो जो ताज ज़हन में वही रहो ते किस्सा ही दीन रो असा खती बन जो रुगो तारीख ही बुधाई से रुगो वाक्य बुधाया से रुगो किस्सा बुधाया से ताज ज़हन में हाँ गलत फहमी पैदा थी शुरू थी वा केड़ी वा गलत फहमी या पैदा थी ते किस्सा ही दीन बस किस्सा दीन हाँ किस्सा दीन ते माज़ी जा किस्सा है ने ते मैं अमल करे सका तो कोई हज़रत आदम के दौर में वही सका तो उत वही हाथ भी लगे बचाया पर हज़रत नूह के दौर में वही सका तो उनका मदद क्या काफर का छदाया सही काफर की नसीहत क्या बाबा उन सचो नबी तो मनो तो करे हज़रत इब्राहिम के दौर में वही सका तो भाई का बचाया मुल्क छड़ने का बचाया बेचारो हिजरत करे हलो जो बाबिल में फलस्तीन पर आया मदद करे सका कौन तो वही सका हजरत ईसा के दौर में हजरत मूसा के दौर में कौन तो वही सका रसूल अकरम के दौर में वही सका देखो ओद में पत्थर को अचे तो रसूल अकरम का रोकया न पहुंचन दिया ताकि रसूल अकरम जख्मी न थे तो वही सका ना रसूल अकरम के दौर में ना हजरत आदम के दौर में ना आइमा के दौर में हाँ वो जो इमाम हिंदो पूरी तेस तई कोई नो करे सका माती तहज जहन में यो बिठो दीन कोई तारीख है तेजे करे मां कुछ भी उनमें मुदाखलत न तो करे सका कुछ भी न तो करे सका यानी दीन हुआ जेते अमल थिंदो ही ना है दीन अमल जे लायक आ ही शय को दीन में काई एड़ी शय ना है जका अमल जे लायक हो जे पर वरी भी दिल में तो पैदा थे तो कुछ कुछ तो कया मां ताके मां भी दीनदार चवाया वसा खते बन ता के जे ता जी जिम्मेदारी आ है तो ता असा के घुरायो असा जद इन अंबिया आयमा जो फजीलतू बयान कर खुश थो वाह वाह चो अस सलवाद पढ़ो नारा हणो ए जैसे इन मुसीबत बर्दाश्त बुधायो तो गमगीन थो रो बस जिम्मेदारी है खुश थियण रोण अस खतीबन तुधायो यो त इो करण के लिए वही जो खतीब आ उनकी जेब भी घड़ी गरम थी ते करे वो तो मथे कूड़ के लिए तैयार आगर तैयार आयो वो तो अगमी खिस्सो उन वो तेरे जो तींद खिस्से में घट ही घट थो इहो दीन थी वियो जो इहा तहां जी जिम्मेदारी थी त किस्सा बुधी खुश थियो रो खतीब जी जिम्मेदारी थी तो माल भेड़े हले वजे हलो इमाम जाफर सादिक अलैहि सलातो वसलाम ने इरशाद फरमाया था शिया तुना सलास व सलाम असा जा शिया चवण वाला अब टे किस्म जा जे चवाईंदा असा शिया टिन किस्म जा पहरों जो यतज़य्यनून बिना उन जो असाज जरिए पान के जीनत सही माली वो हो बस पान पान के सिर्फ पढ़ाने के लिए यतज़य्यनून बिना पान पान के पढ़ाने के लिए मां मौला हुआ मां मा हुसन मंजनवार आजादार इन बस नंबर ब या कुलून बिना असाज जरिए पेट था पाल असाजे नाले से पेट था भर या कुलून बिना असाज नाले से खाइन था ये भई शिया ना ट्यों मुला फरमायो त माना जिते बसा हो जो असा सा गड हो ये है ना साजा शिया तेरे करे असा इते जे अचण वाला हूं ये बे टन किस्म जा शिया हो दिसो तो को जीनत वारो तो न फसी जो थो जो को सिर्फ यो ड्राणो तो सही मां मुला जो ड्यूटी देना आयो हां महाराज ड्यूटी देना को बाद में यो लिफाफो छ तो उठे मोला को घुर मोला जो ड्यूटी देना ड्यूटी मोला जी लिफाफो वरी देखे का मैंने हकीकत एक बुधा तो तुम इनके पे जहन में रखो यो जो को तय तो करे शरी लिहाज का जायज है हराम को जायज भले तय कर लेकिन सवाब ना है वो सवाब ना है हाँ तू छे पांजी है से तो सुना चाहे तो बानी जो मजदूर जो को तो के मजदूरी तो दे है तो जो का है वो वही होने के जरिए जो का है वो कम तो करे तेजे करे हाने कोई वो जो को लिखल पे खदीब आले मोहम्मद ए दरे बतूल दरे बतूल बतूल कुछ को पयो लिख रहा है ने पानी जो का पानी जो मजदूर मजदूर तो पानी जो पति पे दरे हले पे तो कोने यो गदाए दरे दरे हले पे तो कोने गदाए दरे हले पे तो जा तो जो को मिले या बस खुश रहे हो ये तय करे तो अचे तो मजदूर बन जी तो अचे पानी जो मजदूर न वे हारो ईमान देने वाला वे हारो हिसाब किताब खतीब यो न दस्त खतीब तो के छातु चवे यो दस्त अली तो के छातु चवे बहरन यो आहिकरो असा दीन जो अच्छा यो दीन किस्सा कहानी दीन किसे कहानी त जेड़ो हजरत आदम खान जेड़ो शुरू तो ते त अजा ताई पे तो अले किसन कहानी त जेड़ो नथा कुदन जन किसन कहानी किसन कहानी त जेड़ो एकरो बियो दीन जो बियो हिस्सो वो असा खतीब बन जो वो यो शिया वडो हुआ जो उठण का तबर्रा शुरू करे न बिस्मिल्लाह न अल्लाह यो सबने हा वडो शियो ए वा भी सबने का वडो कड़ो आज को सबने के काफर करार दे वडो तालिबान केड़ो है वडो तालिबान आ बाबा छाए तालिबान वो 10 शिया मारे थे दुश्मनी दुश्मनी यानी जब ऐसा दुश्मनी के तरीके से ओतरो दीन वालों बाबा अगर अहले सुन्नत आहे अहले सुन्नत माना रसूल करम जे सुन्नत ते अमल करण वारो त इन सा नमा त बेन सा दुश्मनी केतरी थी यो माफ त रसूल जे सुन्नत ते केतरो वा तरे दिन अहले सुन्नत शिया माना छा अहले बेत जो पैरोकार अहले बेत यानी छा रसूल करम का वटी आखरी इमाम तई इन जो पैरोकार शियन के इन सा न भेट त बेन के केतरो थो गलाए इन सा भेट त इन जे सीरत ते केतरो थो हले वो ओतरो वडो शिया है असा वडो उपतड़ा एडे कोनो माफी दासेस यो माफी दासेस त दुश्मनी केतरी वदे कहे केतरो शोला बयान केतरो जो का वो देखे जे मजमे में शोला लगाए तो जे शोला बयान मुकरर आसे फला मा ता के कुसो बताया आगा रह पर जो है असा जो मुकायदा आगा हुसैनी शहीद आरिफ हुसैन हुसैन अल हुसैनी हिकड़ी जाए ते जा मजलिस करण जे लाइ सो साईं जो अॻ में हाणे उहो स्टेट सिक्योरिटी जेको आहे उहो तारुफ़ पियो थो कराए साईं वॾो शोला बयान मुकरारा साईं वेहण सां बग़ैर बिस्मिल्लाह जे बग़ैर ख़ुतबे जे चयो बाबा मां शोला लॻाइण कोन आयो आहियां मां शोला बयान आहियां ई कोन बल्कि ॿियनि जेका बाहि लॻाई आहे मां फायर ब्रिगेड भरी हुनखे विसाइण आयो आहियां बाहि विसायो न के बाहि लॻायो शोला बयान वारा बाहि लॻाईंदा आहिनि विसाईंदा न आहिनि असां वटि इहा शोला बयान बाहि लॻाइण दीन थी वियो आहे जेको जेतिरो वधीक ॿियनि खे ॻाल्हाए वञे ओॾो जॾहिं त बुनियादी तौर दीन जो बुनियाद इन दुश्मनीअ ते न आहे दीन जो त बुनियाद ई मुहबत ते आहे दीन जो बुनियाद दुश्मनीअ ते न आहे दीन जो बुनियाद मुहबत ते आहे इमाम मोहम्मद बाकर अलैहिस्सलाम खां के पुछो मतलबु पुछो त मौला छा मुहबत बि दीन में आहे दीन में मुहबत बि आहे मौला जवाबु ॾिनो हल दीनो इल्लल हुब छा मोहब्बत का अलावा को दीन आहे दीन आहे मोहब्बत ही मोहब्बत दीन जो दीन जो बुनियाद दुश्मनी आहे को ना आ एकरी किस वजह आए वो तबर्रा वो बे किस वजह गाल इंशाल्लाह अगते वाजे खदमत में अस्कर वो शय भी है दुश्मनी ना असा वट शय दुश्मनी यो दीन छा यो दीन दुश्मनी दीन रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वली वसल्लम جنگے اوہد میں پتھر اچے تو سندن پیشانی مبارک تے لگے تو لب مبارک زخمی تھے اب تک خون بہے تو یہ تاں خدمت میں عرض کیا عموماً مشہور کیا تھا رسول کریم دا دند شہید تھا دند شہید نہیں تھا یہ غلط مشہور کیا ہوا ہے دنت اگیاں بہ شہید تھن یو انسان جلا نقص ہے با معصوم ہے ابدار نہ ہے تو نبی ہے ابدار نہ ہے تو دنت شہید نہ ہے تے زخمی ضرور تھیا ہوا اگر اگیاں بہ دنت شہید تھی ویندے انسان چنگے نہ منسا گالائے تو سکے کرا تو صحیح نہ تھیندس تجوید صحیح نہ تھیندس جے بہ دنت اگیاں شہید تھی لے نا یا بغل ہے نا او پیش نماز نہ تو تھی سکے تے نبی کتھا تھیندو تے کرے یو غلط مشاور دل پتھر ضرور لگو ہو زخمی ضرور تھا خون ضرور ہوئے ہو لیکن دنت شہید نہ تھے غلط مشاور دل ہر عمر مشاور دل کتے اے جو کا وہ صحیح روایت میں ہے کو نہیں مشاور شہید رسول اکرم جن سے دشمنی تھی کتری پتھر آیو ائی زخمی تھا بس اب بیٹھا بیٹھا ہوا جے کے چجے تے مزاج جا جے کہن ہوئے صبر نہ ہے یا رسول اللہ نے خلاف بد دعا کرو اللہ ان کے جو عذاب نازل کرے رسول اکرم نے پنجا بھائی تے بلند کم تا پالن ہا انہاں کے ہدایت عطا کر مکے نہ تھا سنانا یہ رسول اکرم جی بد دعا ہے بابا دشمن جے لائے رسول اکرم ہدایت جی دعا تا کن ہی محبت ہے دین جو بنیاد محبت تے دین جو بنیاد دشمنی تے آہی کون لیکن اسا چاہیو اسا دشمنی دی بنیاد تے دین توری نہ ہو بابا شیعہ جی سنی سان جتری دشمنی اڑو وجو شیعہ ہے سنی جی شیعہ سان جتری دشمنی اڑو وجو سنی ہے وہابی جی شیعہ سنی سان جتری دشمنی اترو وڑو وہابی نہ بابا دشمنن سان نہ ماپیو ان سان ماپیو تے سنی ہے تے رسول اکرم دی سنت تے کترو شیعہ ہے تے رسول اکرم کا امام زمانہ تائی جی ان اہل بیت جی سیرت تے کترو ان سان ماپیو ایکڑو دین سان جو دین کے تقسیم کرے چھو جی کوئی گزارے پو بعد میں جا مائٹ پان میں وڑھن میراث تے ایکڑو کچھ کھنی وے بیو کچھ کھنی وے کچھ کھنی وے اسا بے چا کہو خاص طور اسا وری خطیبن پان میں گڈ جی وے دین کے جو کا ہے وہ تقسیم کرے چھو یار یہ سجو دین جو کا ہے وڈو دین ا بار میں تھورو تو کھن تھورو تو کھن تھورو اسا لگا کڑے بار تے کوئی حل کو تھے ہیلو وڈو دین نہ تھو کھیو تھے اساں خطی بن جی گل تو پیا تا انہاں نے پھسی پیو شروع اساں کر تا پھسی انہاں او کیا اساں وٹے بنیادی جی کین ہوئے گرو ہیں اکڑا شیا جے کہ وری ٹری جی کین ہوئے پھرتا ہے نہ کو 12 امامن کے منن وارا جی کہ اساں شیا ہوں اکڑا شش امام جی میں پوری این جی کین آغا خانی یہ پاکستان میں کچھ جانتے ہیں اکڑا گا اہل سنت وری بل حسن میں تقسیم ہیں اکڑا جے کہن ہوئے بریلوی اکڑا جے کہن ہوئے دیوبندی واہب جے قریب قریب ہیں بریلوی جے کہن ہوئے وری صوفیہ تے جے قریب قریب ہیں بہر اکڑی تقسیم ہے جیسے گالا نہ ہے مجھے ٹری ان گرو ہن جا خطیب پان میں ایکڑو جو کو وہ انڈر اسٹینڈنگ طور جو تو پیکٹ کیو نا تو دین کے ورا ہوتا سجو دین اسا کھیو نا تقسیم ادا کرنا ان کا پوچھو سے وابن کا تے بتا کے چھا کھپے جیسا گلا کھپے وٹھو کو بتا کے اللہ رچ اللہ تا جو ٹھیک ہے خبردار لیکن یہ ذہن میں ہو جان کھپے تے اللہ تو جو پر رسول جلا نہ گلا ہے اہل بیت نہ گلا نو تو صرف اللہ تو جو بس انہوں نے جو اسا جلا اللہ کا اسا جلا اللہ کافی ہے اہل سنت کو پوچھو تا کہ ساگے جی ساگے مصطفی کھڑو بابا تا رسول تا کو نبی تا تک نہ خبردار نہ کو توحید تے گل آن دو نہ کو اہل بیت تے گل آن ਉਹਨਾਂ ਵਿੱਚ ਅਸਾਂ ਅਗਲਾ ਮੁਸਤਫਾ ਕਰ ਅੱਗੇ ਵਧੀ ਵਧੀ ਕਿੱਥੇ ਪੁੱਜੀ ਇੱਥੇ ਪੁੱਜੀ ਆ ਲਿਆ ਜੋ ਸ਼ੇਰ ਪਿਆ ਪੜਿਆ ਵਜਨ ਤਾਂ ਪਕੜੇ ਖੁਦਾ ਤੂੰ ਛੁੜਾਏ ਮੁਹੰਮਦ ਬਾਬਾ ਸਾਹਿਬ ਲਾ ਮੁਹੰਮਦ ਕਰ ਗਿਆ ਭਲੇ ਅੱਲਾਹ ਪਕੜੇ ਪਰ ਛੜਾਏ ਵੀ ਨਾ ਮੁਸਤਫਾ ਛੜਾਏ ਵੀ ਨਬੀ ਬਾਬਾ ਤਾਂਜੋ ਨਾ ਤੂੰ ਤਾਂ ਪੜੋ ਖਬਰਦਾਰ ਮਤਾ ਤਾਂਜੋ ਕਾ ਹੈ ਉਹ ਹਮਦ ਪੜੀ ਆ ਮਤਾ ਤਾਂਜੋ ਕਾ ਕਸੀ ਤੋਂ ਪੜਿਓ ਆ ਹਲੇ ਬੇਜੋ ਨਾਲੋ ਨਾ ਵਟਜੋ ਅੱਲਾਹ ਜੋ ਨਾਲੋ ਨਾ ਵਟਜੋ ਮੁਸਤਫਾ ਨੋ ਤੇ ਇਨੇ ਸ਼ਰਤ ਸਾਂ ਠੀਕ ਆ ਬਾਬਾ ਸ਼ੀਆ ਤਾਂ ਕੇ ਛਾਕਾ ਤੇ ਅਸਾਂ ਇਹ ਬਾਬਾ ਹਲੇ ਬੇਦ ਆ ਵਟੋ ਬਾਈ ਹਲੇ ਬੇਦ ਇਹਨਾਂ ਵਿੱਚ ਵਾਸਾ ਦੇ ਲਾ ਅਲੀ ਕਾਫੀ ਆ ਬਸ ਦੀਨ ਟਨੇ ਸਨ ਮੈਂ ਸਾਂ ਵੇ ਹੈ ਸਾਂ ਕਿਨ ਕੇ ਨੋ ਸੇ ਅੱਲਾ ਕਿਨ ਕੋ ਨੋ ਸੇ ਨਬੀ ਕੇ ਕੇ ਨੋ ਸੇ ਅਹਲੇ ਬੇਤ ਅਜੇ ਵਟ ਅਹਲੇ ਬੇਤ ਹੈ ਰੋਡ ਕਸੀਦਾ ਹੀ ਕਸੀਦਾ ਮਜਾਲ ਜੋ ਕੋ ਹਮਦ ਪੜੀ ਵਜੇ ਇਹਨਾਂ ਮੈਂਬਰ ਤਾਂ ਮਜਾਲ ਜੋ ਕੋ ਨਾਤ ਪੜੇ ਇਹਨਾਂ ਮੈਂਬਰ ਤਾਂ ਕਸੀਦਾ ਹੀ ਕਸੀਦਾ ਕਸੀਦਾ ਹੀ ਕਸੀਦਾ ਅਹਲੇ ਸੁਨਤ ਵਾਰੀ ਦਿਸੋ ਨਾ ਤੂੰ ਹੀ ਨਾ ਤੂੰ ਨਾ ਤੂੰ ਹੀ ਨਾ ਤੂੰ ਮੈਂ ਕਸੀਦੋ ਮੈਂ ਹਮਦ ਹੈ ਉਹਨਾਂ ਕੇ ਦਿਸੋ ਹਮਦ ਹੀ ਹਮਦ ਨਾ ਨਾਤ ਨਾ ਕਸੀਦੋ ਇਹ ਖਤੀਬ ਪੂਰੋ ਪਾਂਜੇ ਨਾ ਅੰਡਰਸਟੈਂਡਿੰਗ ਹੈ ਪੇਕਟ ਤੇ ਵਾਇਦ ਤੇ ਹਲੰਦ ਹਾਣੇ ਜੇ ਵਟ ਅੱਲਾਹ ਹੁਆ ਉਹ ਚੰਦ ਅੱਲਾਹ ਸਭਨੀ ਕਾ ਵਡੋ ਆ ਤੇ ਕਰੇ ਸਾ ਅੱਲਾਹ ਵਾਰਾ ਉਹ ਬਿਆ ਸਭ ਜਨਮ ਮੇ ਜੇ ਕੇ ਚੰਦ ਅਸ ਵਟ ਮੁਸਤਫਾ ਹੈ ਉਹ ਚੰਦ ਵਾ ਮੁਸਤਫਾ ਸਭਨੀ ਕਾ ਵਡੋ ਆ ਬਸ ਬਿਆ ਸਭ ਜਨਮ ਮੇ ਇਹ ਚੰਦ ਆ ਬਵਾ ਟਿਕਟ ਲਈ ਜੀ ਹਲੇ ਦੀ ਬਿਆ ਸਭ ਜਨਮ ਮੇ ਸਭ ਜਨਮ ਮੇ ਸਭ ਜਨਮ ਮੇ ਜਬ ਸਭ ਜਨਮ ਮੇ ਜੰਨਤ ਮੇ ਵੀ ਲੋਗੇ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਮੁਲਨ ਜੇ ਲਾਏ ਲਤੀਫਾ ਬਿਠਾਉਣ ਦਾ ਹਕੀਕੀ ਜਿਹੇ ਚਾਹੇ ਮਜ਼ੇਦਾਰ ਲਤੀਫਾ ਹੈ ਤੋ ਤਾਂ ਅਹਿੜੋ ਮੁੱਲੋ ਵੇਠੋ ਤੋ ਜਹਨਮ ਹੀ ਜੰਨਤ ਤਕਸੀਮ ਕਰੇ ਪੰਹਿੰਜੋ ਹਾਲ ਛਾ ਅਥਸਿ ਪੰਹਿੰਜੋ ਹਾਲ ਛਾ ਅਥਸਿ ਪਰ ਲਤੀਫਾ ਤਾਂ ਖਿਦਮਤ ਮੈਂ ਅਰਜ਼ ਤੋ ਕਰ ਭਾਈ ਠਹਿਲ ਹੈ ਨਾ ਤਾਰੀਖ ਜੋ ਕੁਛ ਸੁਣਾ ਤੋ ਠਹਿਲ ਲਤੀਫਾ ਹੈ ਨਾ ਅਤਰਾ ਦੂ ਜੇ ਰਸੂਲ ਅਕਰਮ ਜਨ ਵਿਆਹ ਵਿਆਹ ਵਜਨ ਤਾਂ ਮਹਿਰਾਜ ਤੇ ਚੌਥੇ ਆਸਮਾਨ ਤੇ ਡਿਠੋ ਤਾਂ ਹਿਕੜੋ ਮਲਾਇਕਾ ਜੇ ਕੋ ਦੋਲ ਖੇ ਬਿਠੋ ਦੋਲ ਲਟਕਾਇਓ ਬਿਠੋ ਡੌਕੋ ਹੱਥ ਮੇ ਤਾਂ ਇੱਥੇ ਥਸੀ ਹਣੇ ਨਾ ਥੋ ਜਲੇ ਬਿਠੋ ਰਸੂਲ ਅਕਰਮ ਜਨ ਨੇ ਪੁੱਛੋ ਜਿਬਰੇ ਲਖਾ ਇਹ ਛਾ ਹੈ ਇਹਨਾਂ ਜੋ ਬਲਾ ਕਿਹੜੋ ਕੰਮ ਆ ਜਿਬਰੇ ਨੇ ਚਾਹ ਸਹੀ ਇਹਨਾਂ ਜੋ ਕੰਮ ਵੀ ਹੋਆ ਤੇ ਦੁਨੀਆ ਮੇ ਜਦੋਂ ਕੋ ਮੁਲਾ ਨੇਕੀ ਕੰਦੋ ਆ ਖੈਰਾਤ ਕੰਦੋ ਆ ਤਾਂ ਇਹੋ ਤੋਂ ਵਜਾ ਹੀਂਦੋ ਆ ਤਾਂ ਕਿ ਅਸਮਾਨ ਵਾਲਾ ਨੂੰ ਖਬਰ ਪੈਦਾ ਜੀ ਮੁਲੇ ਖੈਰਾਤ ਕਰੀਆ ਰਸੂਲ ਅਕਰਮ ਅੱਗੇ ਵਧੀ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਪੁੱਛੋ ਬਾਬਾ ਬਗਾ ਜਿਹੜੇ ਖਾਏ ਘਰਾਂ ਦਫਾ ਵਜਾਇਓ ਥੀ ਚਾਹੀਦੇ ਜਿਹੜੇ ਮੈਂ ਬਿਠੋ ਆਇਆ ਤਾਂ ਡੌਕੋ ਬਿਤਿਆ ਤੋਲ ਬਿਤੇ ਪਾਂਜੋ ਹਾਲ ਇਹੋ ਅਸੀਂ ਵਿੜਾਏ ਥੋ ਵੇਠੋ ਜੰਨਤ ਆਈ ਜਹਨਮ ਬਿਨ ਕੇ ਜੇ ਕਹਿ ਕੇ ਚਦੋ ਜੰਨਤ ਹੀ ਕਹਿ ਕੇ ਚਦੋ ਜਹਨਮ ਇਹ ਕੋ ਹਾਲ ਛਾ ਥਿੰਦੋ ਨਤੀਜੇ ਮੇ ਔਰ ਬੇ ਲਤੀਜੇ ਮੈਂ ਤਾਂ ਬੁਦਾਇਆ ਹਾਲ ਛਾ ਥਿੰਦੋ ਹਾਲ ਇਹੋ ਥਿੰਦੋ ਚਾਹੁੰਦਾ ਲਤੀ ਵੇ ਨਾ ਜਿਹੜਾ ਜੰਨਤ ਜਹਨਮ ਜੁਕਾ ਥੀ ਵੇ ਰਿਹਾ ਹਿਸਾਬ ਕਿਤਾਬ ਥੀ ਵੇ ਰਿਹਾ ਮਾਣੋ ਜੰਨਤ ਮੇ ਪਿਆ ਵਜਨ ਬਹਿ ਕੜਾ ਛੋਕਰੋ ਹੀ ਛੋਕਰੀ ਦੁਨੀਆ ਮੇ ਜੁਕਾ ਉਹਨਾਂ ਜੋ ਮੰਗਣੋ ਚੱਲੋ ਪਰ ਇਤਫਾਕ ਸਾਂ ਸ਼ਾਦੀ ਨਾ ਥੀ ਸਕੀ ਬਈ ਗੁਜ਼ਾਰੇ ਵਿਆ ਲਿਆ ਉਹਨਾਂ ਬਿਨੀ ਕੇ ਜੰਨਤ ਮੇ ਮੋਕਲੇ ਰਿਹਾ ਸੋ ਜੰਨਤ ਜੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਕੋ ਵਜਨ ਪਿਆ ਤਾਂ ਰਿਜ਼ਵਾਨ ਕੇ ਚੁਣ ਸਈ ਅਸਾਂ ਗੋਠ ਮੇ ਜੁਕਾ ਹੈ ਉਹ ਅਸਾਂ ਜੋ ਮੰਗਣੋ ਚੱਲੋ ਮਿਹਰਬਾਨੀ ਕਰੇ ਸਾਂ ਨਿਕਾਹ ਪੜਾਏ ਸਕੀ ਹੁਣ ਜੋ ਵੇ ਬਾਬਾ ਦੇ ਕੁੰਡ ਮੇ ਵੇ 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 ਤਾਂ ਨਿਕਾਹ ਪੜਾਏ ਸਕੀ ਵੇ ਰਿਹਾ ਇੰਤਜ਼ਾਰ ਕਰੇ ਕਰੇ ਸੁਬਹ ਮੰਜਨ ਥੜ ਲਗੀ ਬਾਬਾ ਸਾਹਿਬ ਨੇ ਕਹਾ ਪੜਾ ਜੇ ਹਾਂ ਬਾਬਾ ਵੇ 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 ਇੰਤਜ਼ਾਰ ਕਰ ਜੇ ਸ਼ਾਮ ਥੜ ਲਗੀ ਤਾਂ ਉਹਨੇ ਚ ਬਾਬਾ ਹਾਣੇ ਤੇ ਸ਼ਾਮ ਥੜ ਲਗੀ ਆ ਹਾਣੇ ਦੇ ਕੋਸੇ ਨੇ ਕਹਾ ਪੜਾ ਜੇ ਬਾ ਵੇ ਕੋ ਮੁੱਲੋ ਅੱਛੇ ਤੇ ਨੇ ਕਹਾ ਪੜਾ ਉਹਨੇ ਕੋ ਮੁੱਲੋ ਅੱਛੇ ਤੇ ਨੇ ਕਹਾ ਪੜਾ ਉਹ ਕਾਥੋਂ ਪੜਾ ਉਹ ਅੱਛੇ ਹੀ ਕੰਧ ਕੋ ਮੁੱਲੋ ਇਹਨਾਂ ਪਾਸੇ ਇਹਨਾਂ ਜੋ ਹਾਲ ਪਈ ਹੋਈ ਥੀ ਲੇਕਿਨ ਵੇੜਾਣ ਵਾਲਾ ਹੈ ਨਾ ਇੱਕ ਬੇਗੇ ਸ਼ੋਲਾ ਬਿਆਨ ਹੀ ਕਰੇ ਉਹਨੇ ਜੋ ਹਾਲ ਹੀ ਹੋਈ ਬਸ ਸ਼ੋਲਾ ਬਿਆਨ ਨਾ ਹੈ ਰਸੂਲ ਅਕਰਮ ਜਨ ਆਇਮਾ ਅਹਲੇ ਬੇਤ ਇਹ ਸ਼ੋਲਾ ਲਗਾਉਣ ਨਾ ਆਇਆ ਦੁਸ਼ਮਣੀਆਂ ਪੈਦਾ ਕਰਨ ਨਾ ਆਇਆ ਦੁਸ਼ਮਣ ਕੇ ਖਤਮ ਕਰਨ ਆਇਆ ਮੁਹੱਬਤ ਜੋ ਪੈਗਾਮ ਖਣੀ ਆਇਆ ਦੀਨ ਜੋ ਬੁਨਿਆਦ ਮੁਹੱਬਤ ਤੇ ਆ ਦੀਨ ਜੋ ਬੁਨਿਆਦ ਦੁਸ਼ਮਣੀ ਤੇ ਆਹੇ ਹੀ ਨਾ ਇਹੋ ਜੋ ਕੋ ਆਏ ਤਕਸੀਮ ਅਈ ਇੱਕੋ ਵਾਰੀ ਚੌਥੋ ਇਸਲਾਮ